लांब विशाल फोटोवर काम करणाऱ्या माणसांना फार मोगम बोलावं लागतं आणि कामाची व्याप्ती जास्त, खोली कमी. नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. परंतु लहान क्षेत्रात काम करणारा जो मनुष्य असतो त्याचं काम उभं राहतं, त्याचं काम दिसतं, दैनंदिन जीवनाशी त्या कामाचा संबंध असतो. आणि या क्षेत्रात नेकीने काम करणाऱ्या, तळमळीने काम करणाऱ्या माणसांची फार समाजाला गरज आहे. आज आहे, पूर्वी होती, याच्या पुढे फार राहत आहे. म्हणून आपण दत्तोबांचं नाव दिलं, हातानी गोष्ट केली. अशा तऱ्हेचं काम करण्याकरता 100% फार मोठ्या गुणांचं मी तो सांगितलं की सगळ्या विशेषणं लावण्याची गरज फार थोडी असतील. अशी कुठली माणसं सापडतील की ज्यांना सगळी विशेषणं लावता येतील, लावतात माणसं विशेषणं, तर सगळीच खरी असतात असं थोडं व्यवहार म्हणून लावतात ना विशेषणं. आपण लावतो एकमेकाला, आपणही आता माझ्यासमोर म्हणून बोलताना बहुत सगळी विशेषणं लावली, सगळी खरी असं माझं नाही लाव. तेव्हा निर्दोष, परंतु सामान्य माणसांच्यातला एक मनुष्य उठून त्यांच्याकडे काम करायचा प्रयत्न करतो, त्या गुणाची ती सेवा असते, त्या गुणाची सेवेची ती स्वीकृती असते, पूजा असते. म्हणून मला या छोटासा मी आता आपण केलेला हा समारंभ पाहायला मला बरं वाटलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, दत्तोबाची दोन मुलं होती तिथे शेवारी लहान, त्या मुलांना मोठा आदर्श राहील की पहा आपल्या वडिलांनी कितीतरी काम केलं आणि समाजाने स्वीकारलं. जाता येताना त्यांना ती शाळा दिसली तर त्या मुलांना नुसतंच आपल्या वडिलाबद्दल अभिमान वाटेल एवढंच नव्हे, त्या गावाबद्दल अभिमान वाटेल. या गावाकरता आणखीन जे तरी केलं पाहिजे रे, असं किती त्यांच्या मनामध्ये येऊन जायचं. दोन लहान चिमुकल्या जीवनामध्ये तिथे पाहिलं मला बरं वाटलं. हेही संकट त्यामध्ये नाही असं, ही संकट त्यामध्ये आहे. परंतु या क्ष या बाबतीत मला असं म्हटलं पाहिजे की आपण चांगलं काम. मी कोल्हापूरच्या नागरिकांना भेटलो तेव्हा मला सर्वसामान्यपणाने काहीतरी माझे विचारही मांडले पाहिजे, कारण मी दुपारी विद्यापीठात बोलेल, एका मर्यादित विषयावरती बोलावं लागेल. नगरपालिकेने नागरिकांना उद्देशून मला इथं बोलवलेलं आहे, तेव्हा अगदी नगरपालिकेच्या मर्यादित क्षेत्रातला प्रश्न तर बोलायची काही मला गरज नाही आहे. आणि मला आता असं सांगण्यात आलं की काही दिवसापूर्वीच वसंतरावजी इथं आले होते, तर त्यांच्यापुढे तुमच्या सगळ्या कामाचा अहवाल, तुमच्या अडचणींचा सगळा तपशील तुम्ही मांडलेला आहे. आणि स्वाभाविकच तुझा नाग या नगरपालिकेच्या सगळ्या तपशिलांची आठवण त्यांना असण्याची गरज आहे, मला नाही आहे. आणि त्यामुळे ते त्या गोष्टींचा विचार करतील. त्यांनी आपल्याला काही त्या संबंधाने मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळं त्यासंबंधीच्या प्रश्नात मी काही करू इच्छित नाही. ही गोष्ट बरोबर बोलली पाहिजे की कोल्हापूर शहर, मी पूर्वी बोललो तशी पुनरुच्चित फक्त करतो आहे, की कोल्हापूर शहर हे एक महत्वाचं शहर पूर्वी होतं, ऐतिहासिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अनेक गोष्टी महत्वाची गोष्ट खरी आहे. परंतु आता कोल्हापूर शहर हे एका युनिव्हर्सिटीची राजधानी झालेलं आहे. पूर्वी कोल्हापूर राज्याची राजधानी होती, एक युनिव्हर्सिटी टाउन झालेलं आहे आणि फार महत्वाचं आहे. संबंध या 5-6 जिल्ह्यातली नवीन उगवती पिढी, शिकणारी पिढी कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी अशा भावनेनं कोल्हापूरकडे पाहणार आहेत. तेव्हा कोल्हापूरमध्ये त्यांना यावं जावं लागेल, कोल्हापूरच्या लहानसहान गोष्टीला पाहावं लागेल, कोल्हापूरच्या जीवनाचा त्यांच्यावरती काही ना काहीतरी संपर्क आहे, त्यांच्याशी येत राहील, त्याचा परिणाम घडत राहील. त्यामुळं कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनावरती एक नवी जबाबदारी आली आहे, एवढंच मला सुचवायचं. त्याकरता काय केलं पाहिजे हा तपशील आपला आहे. नुसतं एक युनिव्हर्सिटी टाउन झालं म्हणजे आपल्या गावाची शोभा वाढवण्याकरता एक गोष्ट घडली, अशाच निव्वळ अभिमानाने जर आपण या गोष्टीकडे पाहायला असेल तर ते अपुरं, ते पाहायला काही हरकत नाही आहे, पाहायलाही पाहिजेलं, पण ते अपुरं आहे. एक नवीन जबाबदारी युनिव्हर्सिटी टाउन बनल्यामुळं एक नवीन या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन राहील. तेव्हा त्या नवीन येणाऱ्या जबाबदारीचा काहीसा हिस्सा जरूर नगरपालिकेला उचलावा लागेल. इथं हजारो विद्यार्थी एक जात राहतील, विद्यार्थ्यांच्या सुखसोयीचा प्रश्न आहे, विद्यार्थी राहायला आल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न असतात, त्यांच्या मनावरती चांगले संस्कार होतील अशा सुखसोयींची गरज निर्माण होते, त्यांचा विचार करण्याची आवश्यकता असते. आपण हे का विचार करू, युनिव्हर्सिटी टाउन सुद्धा देशामध्ये असतात, तिथे काय करण्याची शक्यता असते, काय केलं जातं आणि त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे कोल्हापूरमध्ये याची विचार करण्याची गरज आहे. आपण म्हणाल की युनिव्हर्सिटी होती तर युनिव्हर्सिटीचं कॅम्पस मिळालं बनेल, सरकार पैसा खर्च करेल ते करेलच, कायद्याला ते करत राहतील. परंतु त्यामुळेही काही नागरी स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात, जबाबदाऱ्या निर्माण होतात, गरजा निर्माण होतात, त्यांचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. एवढ्या एका गोष्टीचा उल्लेख फक्त मी या नागरिकांच्या नगरपालिकेनं संघटित केलेल्या सभेमध्ये उल्लेख करणं आवश्यक मानलं म्हणून उल्लेख केला. सामान्यपणे मला दुसऱ्या ज्या गोष्टी आपल्याशी बोलल्या पाहिजे आहेत त्यातला जो विचार मी गेले 2 दिवस बोलतो सगळीकडे तोच बोलणार की 1964 साल हे हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक मोठ्या जबाबदारीचं साल बनलंय. कारण गेली 16-17 वर्ष या देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते गेल्यामुळं पंडित नेहरूंच्या शिवायचं हिंदुस्थान असं हिंदुस्थानचं चित्र डोळ्यापुढे उभं करण्याचा प्रसंग, दुर्धर प्रसंग म्हणा, दुःखदायी प्रसंग म्हणा, परंतु तो आलेला प्रसंग ही एक वस्तुस्थिती आहे असा पहिला प्रसंग ज्या 1964 साली तुम्हाला मला करावा लागतो. आणि त्या अर्थाने आपण भाग्यवान होतो कारण असं फार क्वचित इतर देशांमधून घडतं की जी पिढी आणि जी माणसं देशाच्या स्वातंत्र्याच्या किंवा देशाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या क्रांतीची आखणी करतात, बांधणी करतात, क्रांती पुरी करतात, त्यांनाच त्या क्रांतीचं मार्गदर्शन करून त्यातून निर्माण झालेल्या शक्तींचा साधनांचा वापर करून त्याची पुनर्रचना करण्याचा प्रसंग लाभतो. फार थोड्या लोकांना लाभतो. फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास घ्या. त्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा मी कालच रात्री सहज बोलताना सांगत होतो की आम्ही लोकशाहीचा जन्म झालेल्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीकडे मोठ्या अभिमानानं पाहतो. परंतु लोकशाहीला जन्म देण्याचं काम करण्याखेरीज फ्रान्सच्या लोकशाहीला ते फारसं अधिक प्रगतीवर करू शकली नाही. त्याच पिढीमध्ये ज्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीनं लोकशाहीला जन्म दिला त्याच पिढीमध्ये त्याच राज्यक्रांतीने एक सम्राट निर्माण केला नेपोलियनच्या रूपाने. असा इतिहास आहे. बादशाह निर्माण झाला. मी रशियन राज्यक्रांतीचं उदाहरण घेतलं तर काल एका ठिकाणी बोलताना सांगितलं की लेनिन एक मोठा दूरदृष्टीचा मोठा पुरावी होता. त्यांनी राज्यक्रांती ती केली परंतु 4-5 वर्ष त्या राज्यक्रांतीजना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. 1917 ऑक्टोबरमध्ये क्रांती झाली रशियाची आणि क्रांती झाल्यानंतर 5 वर्ष अंतर्गत यादवीनं रशिया फाटून तुटून गेला होता. 1922 डिसेंबरमध्ये त्यांच्या देशावरती बाहेरच्या देशातून आक्रमण करण्याकरता आलेल्या सैन्यातली शेवटची तुकडी पूर्वकडून जपानची बाहेर पडली. त्याच महिन्यामध्ये लेनिनला कार्यालय शिस्ता अर्धांग लावायचा झटका आला आणि जो वर्षभर तो बिचारे विकलांग परिस्थितीमध्ये पडले. तुलनेकरता मी या गोष्टींचा उल्लेख केला. परंतु सुदैवानं गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद ही जी मोठी नावं, मोठी माणसं तुमच्या माझ्या डोळ्यासमोर 1920 ते 1947-1925 इतिहासामध्ये पल्लेदार काम करत राहिली माणसं जी होती, ज्यांच्या हातांनी अनेक अशा घटना घडल्या, ज्यांनी घडवल्या आणि ज्यांच्या निमित्ताने त्या क्रांतीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं, ती सगळी पिढी 1947 आवतीभोवती आमच्यातून गेली. पण त्यातला एक पुरुष आणि त्यातला फार मोठा पुरुष या क्रांतीतनं निर्माण आलेल्या स्वराज्याला, सुराज्याची आणि समाजवादी राज्याची रूप देण्याकरता म्हणून 16-17 वर्ष आमच्यामध्ये मार्गदर्शन करत राहिला. हिंदुस्थान एक अर्थाने भाग्यवान होता. पण आता 1964 सालानंतर तुम्हाला मला जरा दुसरा विचार केला पाहिजे आणि त्याची गरज आहे. मी हा विचार अशासाठी मानतो की हा काही निव्वळ एक पक्षीय विचार नाही, हा एक राष्ट्रीय विचार आहे. तर आजचे हिंदुस्थानचे जे प्रश्न आहे हे इतके मूलभूत आहे. या प्रश्नांची उकल करण्याचं काम कुठल्याही पक्षाने करण्याचं अंगावरती घेतलं तरी त्याला सांगायला सोपं नाही. असे प्रश्न आहेत, कठीण समस्या आहेत, सगळ्यात महत्वाची समस्या देशाच्या विकासाची. कारण सगळं दुनियेमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी किंवा सगळ्या क्रांत्या घडल्या त्यासाठी क्रांत्यांच्या पाठिंब्याचा मूलभूत हेतू समाजाचा विकास करण्याचा. समाजवादाकडे राजकीय आयडियोलॉजिकल कॉन्ट्रोवर्सीज किंवा वैचारिक मतभेदाच्या चष्म्यात न पाहताना जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर ज्या तऱ्हेचं समाजवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो सुद्धा म्हणजे एक समाजाचं गतिशील रीतीनं विकास करण्याची टेक्निक आहे, तंत्र आहे. या दृष्टीने तुझं पाहता येत नाही मागासलेला समाज थोड्या काळामध्ये गतिमानतेनं विकासशील करण्याकरता कोणती पद्धती स्वीकारली पाहिजे याचं एक टेक्निक आहे. म्हणजे खरा समाजामध्ये सगळ्या जगातल्या समाजामध्ये आज विकास कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्या देश दुनियेपुढे जसा तुम्ही आणि या देशामध्ये आता विचार करतो असं समजलं ना की बाकीचे देश झोपले म्हणजे जे अविकसित आहेत तेच फक्त विकासाचा प्रयत्न करतात अशा मध्ये, तर जे विकसित आहेत अतिविकसित आहेत तेही विकासाचा प्रयत्न करून राहिले आहेत. वाव, विमानाच्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आलेले गेल्या 2 वर्षात मला संबंध आला. या बाकीच्या गोष्टीमध्ये विचार प्रदर्शन पाहिलं असं की 1962 साली किंवा 1964 साली जे अतिशय महत्वाचं विमान मानलं जातं त्याच्या उत्पादनाची तयारी करून रचना करून प्रत्यक्ष उत्पादन करायला वर्ष जातातच तुम्ही. वर्ष 6 महिन्याचं उत्पादनाचा काळ तयार होईतोपर्यंत त्या काळामध्ये असं लक्षात येतं की त्याच्या पुढे अंतिम दुनिया गेली आहे. मी वारंवार या गोष्टीला म्हणजे स्पष्ट करण्याकरता एका ग्रहस्थांना सांगितलं माझ्या लक्षात येतं, फार जुन्या काळामध्ये सांगितलं होतं, 2-4 वर्षापूर्वी ऐकलं होतं. त्यांनी फार चांगलं वर्णन केलं की आत्ताची समाज किती झपाट्यानं तांत्रिक जगदापला कशी प्रगती होती आहे सांगताना त्यांनी सांगितलं होतं की टू रिमेन वेअर यू आर यू हॅव टू रन व्हेरी फास्ट. जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्हाला थांबायचं जरी असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार वेगानं धावावं लागेल. तर तुम्ही अजिबातच धावला नाही तर पुढे जाण्याची गोष्ट सोडून मागं जायचा प्रश्न येणार आहे. इतकी आजकालची मोठी गतिमानता जीवनातली वाढलेली आहे समाजाची. तर खरा प्रश्न हिंदुस्थानचा सुद्धा विकासाचा प्रश्न आहे. किती जलदी आम्ही विकास करू शकतो, आम्ही प्रयत्न करतो दुसऱ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, पण आमचे जुने प्रश्न पुन्हा आम्हाला तोंड दाखवून आठवण जातो की नाही आम्ही आहोत आम्ही गेलो नाही येणार. 16-17 वर्षानंतर परत 1964 साली पंडितजी आमच्यातनं गेले आणि पुन्हा परत आम्हाला आमचा जुना प्रश्न अन्नधान्याचा हळूच तोंड करून सांगतोय की आम्ही आहोत आम्ही गेलो नाही अजून. हे जुने आहेत आमचे पाहुणे. हिंदुस्थानच्या नशिबाला काय आमचे गेले असे 200-400 वर्षांपासून आमच्या पाठीमागं लावलेले. हे सगळ्या प्रश्नांच्या ज्या आम्हाला आठवणी देऊन देते त्याचं कारण आमच्या विकासाची शक्ती ज्या गतीनं वाढावी असा आपला प्रयत्न आहे आणि आपण करतोही आहोत. म्हणजे याचं उत्तर काही म्हणजे उठून जातात की याचा अर्थ असा की तुम्ही विकास करतच नाही, असं नाही आहे. विकास होतो आहे पण जो होतो आहे तो समाजाच्या सगळ्या गरजा सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्या इतका परिणामकारक होऊ शकत नाहीये. ते करण्याकरता काय केलं पाहिजे हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. अला तू करू शकत नाही पण बोला बोल सांगितलं पाहिजे की तुम्ही कसं करणार आहात. आणि खरा प्रश्न असा आहे की जो पहिली दुसरी तिसरी पंचवार्षिक योजना आता पूर्ण होईल समाजाची विकासशील क्षमता वाढवायची जेव्हा असते तेव्हा त्याला निवासाने जाऊन गतीनं पुढे जावं लागतं. तशा 4थी पंचवार्षिक योजना 5थी पंचवार्षिक योजना यांचा काळ असा आहे की यावेळी हिंदुस्थानला जेवढी असेल नसेल ती शक्ती ओतून प्रयत्न केल्याशिवाय प्रगत होणार नाही. ती शक्ती प्रयत्न जर केला नाही तर गेल्या 10-15 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली तीही हक्की निष्ठून जाण्याचा संभव निर्माण होणार आहे. हे टेक्निक ऑफ डेव्हलपमेंट जे आहे हा सगळ्यात फार महत्वाचा प्रश्न राजकारणाच्या पुढचा आजचा प्रश्न. कोणती घोषणा द्यावी हे नसून विकासासाठी गतिमान विकासासाठी जलद विकासासाठी कोणत्या तऱ्हेचं टेक्निक वापरलं पाहिजे आहे. ह्या टेक्निक शब्द मी सहज समजून म्हणून वापरला. ह्या टेक्निक शब्दाने फारसा अर्थ होत नाही स्पष्ट. त्याच्यामध्ये असं आहे की टेक्निकमध्ये किती गोष्टी अंतर्भूत आहेत, त्याला साधनं कोणती असावीत, साधनं अपुरी असतील तर ती साधनं जास्त निर्माण करण्याकरता कोणत्या तऱ्हेच्या उपायांची गरज आहे यांचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी ही गोष्ट स्वीकारत असताना कोणत्या तऱ्हेची नुसती समाज पद्धती किंवा राज्य पद्धती किंवा कोणता पक्ष कोणती विचार पद्धती राज्य कारभार करते त्याच्या सुद्धा समाजानं स्वतःच्या जीवनासाठी सुद्धा काही तऱ्हेच्या एक प्रकारची शिस्त स्वीकारावी लागते. ती शिस्त स्वीकारण्याची किती तयारी आहे हा विचार महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला असा विचार केला पाहिजे की कोणत्या गोष्टीची गरज आहे. मी आपल्याला कशा तऱ्हेची शिस्त समाज पाहतोय ते उदाहरण मी रशियामध्ये आजकाल पाहिलं. रशियाची स्तुती करावी म्हणून असं आहे की ज्या देशात जाऊन येतो त्या देशाची स्तुती करावी लागतात. मी निवळ ते स्तुती करण्याकरता त्या गोष्ट उल्लेख करतो पण पाहिलं होईल तर सांगा म्हणून बोलतो. मी काही असा मनुष्य नाही आहे, मी आपण नम्रपणा सांगू शकतो की कुठल्याही देशामध्ये गेला की परत आला की आता त्या देशावरती भावून आला असं नाही की माणूस. पण जे चांगलं काम झालं ते लक्षात ठेवलं पाहिजे, शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे म्हणून मी. आपण असं असं ऐकत होतो, मी काल वसंतराव बोलताना सहज त्या गोष्टीचा उल्लेख केला की जशी श्रेष्ठ समाजामध्ये असते त्याचा मी नमुना पाहिला. रशियामध्ये या गव्हाची अलीकडे कमतरता आहे आणि ते सांगतात की ठीक आहे आमच्या देशात कमतरता आहे, ते बाहेरचा गहू वगैरे आणण्याचा प्रयत्न करतात. ज्याला आपण व्हाईट ब्रेड म्हणतो की व्हाईट ब्रेड फार कमी खायला देतात, याचा अर्थ तिथं खायला कमी असा खर्च आपण घेऊ नका. फार लोकांचा गैरसमज आहे. तुमच्या आमच्या देशामध्ये अन्न हे कडधान्य खायची सवय असल्यामुळे आम्हाला अन्नधान्याचा प्रश्न म्हणजे फक्त त्या दृष्टीने आम्ही गहू तांदूळ या दृष्टीने बोलतो. तिथं ते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची मासे इतके सुंदर खातात आणि चांगले खातात, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे पदार्थ फळं मांस हे खातात, थंडी असल्यामुळे चांगलं पितात सुद्धा सरळ अशा मोठ्या सरळ त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली चांगली पद्धती आहे. तरी सुद्धा ब्रेड खायची पद्धती आहे, तर तिथं ते कमी ब्रेड देतात. पांढरी याला व्हाईट ब्रेड आपण म्हणतो की व्हाईट ब्रेडचे दोन तुकडे आणि ब्लॅक ब्रेडचे दोन तुकडे देतात, एक किंवा दोन प्रसंग पाहून देतात समारंभात. मी सगळ्या जेवणामध्ये मुद्दाम अगदी आवर्जून पाहत होतो की हे लोक, कारण माझ्या सर्वप्रमाणं ती ज्या मला ते देत असत काळी आणि पांढरी ब्रेड, त्यातली अगदी एकच ब्रेड जो तुकडा खात असला तर माझा हात सहज सवयीप्रमाणे पांढरा ब्रेड जो जात असेल, चार तुकड्यातला एकच तुकडा जर निवडायचा तरी चांगला का नाही निघू असा विचार असला मनावर. मी रशियन माणसाकडे पाहत असे की त्याला ब्रेड तुकडा घ्यायचा असला तर त्याचा हात जेवताना आपल्याला कल्पना आपण गप्पा मारत बोलत बोलत जेवतो, त्याचा हात सहज जागरण जेवतो काळा ब्रेड जाणार. आणि मी साध्या माणसापासून साध्या सैन्यातल्या एका छोट्या अधिकाऱ्यापासून तो राजेंद्र प्रसादांना आमच्या राधाकृष्णन हल्ल्यांनी बँकरमध्ये पाहिलं, मिकोयान आणि कुशो दुसरं पाहिलं की त्यांचं बोलता बोलताना सुद्धा ब्रेड हात जो गेला तो पांढऱ्या ब्रेड जो गेला आणि काळा ब्रेड जो पहिला पसंत गेला. मी गोष्ट आपल्याला सांगतो, साधी गोष्ट आहे, महान गोष्ट आहे, पण याच्यामध्ये प्रकारची सोशल डिसिप्लिन त्याची एक काहीतरी पाण्याची काही गोष्टी स्वीकारण्याची तयारी आहे. समाजामध्ये काही कमतरता निर्माण झालेल्या आहेत, जीवनामध्ये काही गोष्टींच्या गरजा निर्माण झाल्या आहेत आणि जर त्या समाजाला सोडवायच्या असतील तर ही गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे अशी घोषणा करूनही चालत नाही, रागावूनही भागत नाही आणि त्या गोष्टी जे स्वीकाराव्या लागतात आणि त्या कशा दूर करण्याचा प्रयत्न करतात तर ते करत असताना काही डिसिप्लिन स्वीकाराव्या लागतात. याचा अर्थ मी काहीतरी आपण अधिक कष्ट करा कमी जेव्हा वेळ असं सल्ला देण्याकरता नाही आलो किंवा मोठं असं असं नाही माझा. तुम्ही सोशल डिसिप्लिनचा उल्लेख जरा गोव्या अर्थ नसतो की काही जेव्हा विकासाच्या एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये तुमचा तुम्हाला मला आपल्या देशाला घेऊन जायचं तेव्हा काही कठीण शिस्तीचे प्रयोग तुम्हाला मला स्वीकारावे लागतील या देशामध्ये. ते जर मी स्वीकारलं नाही तर गरीब देश नसणाऱ्या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या सवयी आणि गरिबी हटवण्याची गरज या दोन्हीचं लग्न एकत्र नाही लागत. हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं स्पष्ट स्वच्छ उत्तर या देशातल्या कुठल्याही पक्षाला द्यावा लागेल जो देईल उत्तर तोच हा प्रश्न सोडू शकेल अशी काही अर्थाची समस्या. आणि यामध्ये ह्या मूळ समस्या देशाच्या असताना त्याच्यामध्ये परत संरक्षणाचे प्रश्न, संरक्षणाच्या प्रश्नातून निर्माण झालेल्या काही जबाबदाऱ्या, खर्चिक जबाबदाऱ्या यांची येऊन पडली आणि एक गोष्ट तर साफ आहे की चीनचा प्रश्न हा तात्पुरता निर्माण झाला पण या निर्माण झालेल्या प्रश्नातून संरक्षण प्रश्नांची आणि संरक्षण प्रयत्नांची लांब लचक तयार गरज त्या देशाच्याकडे निर्माण झाली आहे. हा प्रश्न आता की एवढं एक संकट निर्माण झालं आणि पुन्हा सोडून दिलं, इतकं सोडण्याचा सोपा प्रश्न असं मला काही वाटत नाही. दक्षिण आशियातल्या, आग्नेय आशियातल्या, साऊथ ईस्ट आशिया आपण ज्याला म्हणतो, या देशातल्या, या भूभागातल्या दुनियेतला जे चित्र आपण पाहतो, ते चित्र जर पाहिलं तर असं काही नाही म्हणता येत की नाही ठीक आहे तात्पुरतं आणखी एखादं संकट सुटलं म्हणजे पुन्हा सगळी शक्ती निव्वळ विकासाच्या कामावरती खर्च करू आणि संरक्षण दुर्लक्ष करू असं नाही करता येणार. त्यामुळे ती जबाबदारी देशात संरक्षणाचा प्रयत्न करा झाला पाहिजे असं माणसं बरोबर वर्णन करतात, पण त्यातून निर्माण होणारे जे पर्याय आहेत, त्यातून येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. तर निव्वळ काही सैनिक भरती करण्याने संरक्षण प्रश्न सुटतो असं नाही, काही आर्थिक जबाबदारी होतात, आर्थिक गरजा निर्माण होतात त्या संरक्षण प्रयत्नाच्या सुद्धा. आणि त्या पुऱ्या करत असताना आम्हाला हे पाहिलं पाहिजे की आम्ही हे करत असताना आमच्या आर्थिक विकासाचा प्रयत्न आम्ही मागे नाही टाकत. आर्थिक विकासाचा प्रयत्न मागे टाकून संरक्षणाची तयारी करायचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न असणार आहे. आर्थिक विकासाची प्रगती चालू करून त्याच्याशिवाय जे ओढे पडलेलं आहे संरक्षणाच्या प्रयत्नाचं ते स्वीकारलं पाहिजे आहे, ही हिंदुस्थानच्या पुढची आत्ताची अत्यंत कठीण समस्या आहे. आणि कठीण समस्या जेव्हा जास्त तीव्रतम होती आहे त्यावेळी पंडित नेहरू आज तुमच्या माझ्यामध्ये नाही आहेत ही कर्तव्याची जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे आहे. जेव्हा फार मोठा नेता असतो तेव्हा तो सगळ्यांना घेऊन जात असतो, पण फार मोठा जेव्हा नसतो नेता तेव्हा सगळ्यांना नेता बनण्याची गरज असते. नेता म्हणजे यथार्थ काही सगळ्यांनी आता काही हल्ली पुढाऱ्यांची संख्या कमी म्हणून बनावते आम्ही सांगतो पण त्या आपण म्हणजे त्या जाणीवेची, त्या जाणीवेची गरज आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला या विचारांना प्रेरित होण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं ही गरज ज्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानच्या जीवनामध्ये व्यक्त होईल, प्रतीत होईल, त्याची प्रचिती येईल, त्याचा साक्षात्कार होईल त्याच प्रमाणात आणि त्याच गतीनं हिंदुस्थानचा प्रश्न सुटणार आहे. हिंदुस्थानचा प्रश्न हा एका पक्षाच्या विचाराचा नसता नाही, एका पुढाऱ्याच्या विचाराचा नसता नाही,